जेव्हा अवकाशात विमान उड्डाण घेणार असते त्यापूर्वीच विमानाची पूर्ण आंतरिक चाचणी केली जाते. विमानामध्ये एकही फॉल्ट आढळून आला तर विमानाचे उड्डाण केले जात नाही, विमानाचे उड्डाण रद्द केले जाते. ज्याप्रमाणे विमानाची आंतरिक चाचणी गरजेची असते तसेच माणसाचेही असते. तुमच्या आंतरिकतेत फॉल्ट दिसत असेल, तुम्हाला शारीरिक कमजोरी, अशक्तपणा, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तुम्ही सक्षम नाहीत किंवा खूप जास्त थकवा आहे असं जर तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही पण कोणतेही काम करण्यास कमी पडता. फक्त खेळाडूच नाही तर प्रत्येकासाठी हे अनुभव येतात. तुम्हाला पण खेळाच्या अशा स्पर्धांमध्ये अशा समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर नक्कीच माझा हा पॉडकास्ट फक्त तुमच्यासाठीच. महर्षी पतंजलींचा अष्टांग योगा मानवाच्या श्वासावर आधारित योगासने सांगतो. तुमचा श्वास हाच तुम्हाला सुदृढ बनवण्याचे काम करत असतो. श्वास तुम्हाला जगण्याचे बळ देतो. तुमच्यातील आंतरिक शक्तीच तुमच्यातील क्षमता आजमावत असते. अनेकांना असे वाटते की योगासने प्राणायाम हे वृद्ध माणसांनी करायची असतात. ज्यांचं वय जास्त झालेलं आहे त्यांच्यासाठी ही खूप चांगली असतात, परंतु हा तुमचा गैरसमज आहे. मी माझ्या अनुभवातून सांगते, योगासने आणि प्राणायामामुळे माझ्या शरीरावर खूप सकारात्मक परिणाम झालेले आहेत. तर प्राणायामामुळे कोणते कोणते फायदे आणि कोणते कोणते प्राणायाम तुम्ही केलात म्हणजे तुम्हाला जास्त फायदे होतील हे आपण पाहूया. पहिलं आहे भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका प्राणायाम हा तुमच्या धमन्यांमध्ये मोकळा रक्तश्वास चालू करण्यास खूप फायदेशीर आहे. जेवढा तुम्ही मोकळा आणि जोरात श्वास आत ओढून घ्याल तेवढेच तुम्हाला जास्त फ्रेश वाटेल. आणि हृदयात एखादा अडथळा निर्माण झाला असेल तर तो सुद्धा श्वासाद्वारे दूर केला जाऊ शकतो. भस्त्रिका प्राणायाम कसा करायचा? भस्त्रिका प्राणायामामध्ये तुम्हाला तुमचा श्वास जोरात आत ओढून जोरात बाहेर सोडायचा आहे. हा प्राणायाम तुम्ही दररोज 10 ते 12 वेळेस केलात तर तुम्हाला हे सगळे फायदे खूप लवकर मिळतील. दुसरा आहे अनुलोम विलोम प्राणायाम. या प्राणायामात श्वास एका लयीत आत आणि बाहेर सोडायचा आहे. अनु म्हणजे डावी आणि वी म्हणजे उजवी लोम. लोम म्हणजेच नाकपुडी. थोडक्यात डाव्या उजव्या नाकपुडीचा प्राणायाम असं याला म्हणतात. डाव्या नाकपुडीने श्वास आत घेऊन उजव्या नाकपुडीने तो बाहेर सोडायचा, परत डाव्याच नाकपुडीने श्वास आत घ्यायचा. ह्या प्रक्रियेत श्वास आत बाहेर करताना श्वासाचा आवाज व्हायला नको, संथ आणि मंद श्वास चालू ठेवायचा. तुमची आंतरिक शक्ती जबरदस्त वाढते, कॉन्सन्ट्रेशन वाढते, थकवा येणे किंवा धाप लागणे ह्या सगळ्या समस्या तुम्ही दररोज 10 मिनिटांच्या या प्राणायामाच्या सरावाने दूर करू शकता. तिसरा प्राणायाम आहे कपालभाती. कपाळ म्हणजेच कपाळ. कपाळ म्हणजेच कवटी आणि भाती म्हणजेच शायनिंग. कपालभातीलाच ब्रीद ऑफ फायर असे सुद्धा म्हणले जाते. कपालभाती प्राणायाम हा 3 पद्धतीने केला जातो, जसे की वटक्रमा कपालभाती, व्युत्क्रमा कपालभाती आणि शीतक्रमा कपालभाती. अशा 3 प्रकारे केला जातो. व्युत्क्रमा कपालभाती आणि शीतक्रमा कपालभाती ह्या प्राणायामात पाण्याचा वापर करून नाकपुडीद्वारे आणि तोंडावाटे पाणी बाहेर सोडले जाते. तर वटक्रमा कपालभातीमध्ये प्राणायामात श्वास बाहेर सोडताना फोर्सली सोडायचा आहे तर आत घेताना थोडासा हलका घ्यायचा आहे. कपालभाती प्राणायामामुळे तुमच्या हृदयाची ताकद वाढते, फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते, तुम्हाला धाप भरत असेल तर ती सुद्धा कमी होते. दररोज 10 मिनिटे कपालभाती प्राणायामामुळे ह्या सगळ्या समस्या तुमच्या दूर होतील. चौथा प्राणायाम आहे भ्रामरी प्राणायाम. कान, कपाळ आणि डोळ्यांवर अलगदपणे हातांची बोटे ठेवून श्वासाच्या आतल्या आत भुंग्यासारखा आवाज करायचा आहे. भ्रमर म्हणजेच भुंगा, म्हणून याला भ्रामरी प्राणायाम म्हणतात. तुमच्या घशाच्या समस्या दूर होतील, आवाज मधुर होईल, मेंदूला चालना मिळेल आणि मेंदू संदर्भातील सगळ्या समस्या दूर होतील. तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवाल. दररोज 10 मिनिटांच्या रिपिटेशननी भ्रामरी प्राणायाम तुम्हाला हे सगळे फायदे दररोज देईल. पाचवा प्रकार आहे उज्जयी प्राणायाम. उज्जयी म्हणजेच समुद्रासारखा विराट. समुद्रासारखा विराट श्वास घ्यायचा आहे आपल्याला. उज्जयी श्वास तुमच्या छाती आणि ओटीपोटातील अनेक समस्या दूर करण्याचे काम करतो. उज्जयी प्राणायामातील आवाज तुमच्या मन, बुद्धी आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो. संस्कृत शब्द उज्जी म्हणजेच बॉन्डेजेस आणि उज्जयी म्हणजेच ब्रीद ऑफ विक्ट्री असं म्हणलं जातं. हा प्राणायाम तुम्हाला दररोज 7 किंवा 10 वेळेस करायचा आहे. उज्जयी प्राणायामामुळे तुमच्या खेळातील परफॉर्मन्स खूप जबरदस्त तर होईलच, त्यासोबतच तुमच्या छाती आणि ओटीपोटाच्या सगळ्या समस्या दूर होतील. हे 5 प्राणायाम तुमची आंतरिक शक्ती वाढवण्यास खूप मदत करतील. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी या प्राणायामाची जर तुम्ही सराव केलात तर तुम्हाला खूप जास्त फायदे दररोज मिळतील. तर नक्कीच हे 5 प्राणायाम तुम्ही दररोज करा आणि मला फीडबॅक द्या. माझा हा पॉडकास्ट तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि व्हॉइस मेसेज सोडा. माझी खेळासंदर्भातील काही समस्या असतील, खेळासंदर्भातील अधिक माहितीसाठी माझी मिशन 100 ऑलिम्पिक गेम्स ही कम्युनिटी नक्की जॉईन करा. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.